चित्र 28 एक बावार्थी कुटुंब या कुटुंबाक पळय ओ गो आपले बायलेचो कितलो मोग कोत्ता आणि कितलो तिका आदार दिता हे सगळ्यो वस्तू व्हरपान तशीच बायल आपल्या गोवाक कितली मान दिता आणि कितली ती खुशाल आसात भुरगीं कितलो मान आणि रेस्पेद दितात आपल्या बापायक एकामेकाक ती आदार दितात उर्बिवत कोत्तात आपल्या भुरग्यांक ती खुशेपरीन शिकयतात कसो देवाचो मोग करूंक जाय कशें देवाचें उतर पाळूंक जाय आमी देवाचे कुटुंब म्हणटोच आमी सांगातान मागणें करूंक जाय सांगातान देवा पासत वावरूंक जाय।